हरी गोपी जन बल्लभ गिरिवर धारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन बल्लभ गिरिवर धारी जशोदा नंदन ब्रज जन रंजन जमुना तीरा बन चारी यशोदा नंदन ब्रज जन रंजन जमुना तीरा बन चारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन बल्लभ गिरिवर धारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन बल्लभ गिरिवर धारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे राधा गोपाल राधा गोपाल राधे जय राधा गोपाल राधा गोपाल राधे जय प्रभु पद शिल प्रभु पद प्रभु पद शिल प्रभु पद हरि बोल हरि बोल बोल हरि बोल। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टावतारशत श्री श्रीमद् डिवाइन ग्रेस एसी भक्ति वेदांत स्वामी सर्वोपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्री हरदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद की जय। श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। वृंदावन धाम की जय। मथुरा धाम की जय। द्वारका धाम की जय। जगन्नाथपुरी धाम की जय। मायापुर धाम की जय। गंगामाई जमुनामाई की जय। भक्ति देवी तुलसी महारानी की जय। समवेद भक्त वृंद की जय। राधा गोपाल की जय। श्री प्रभुपाद की जय। और प्रेम आनंद ऑल ग्लोरी टू द समस्त डिवोटीज ऑल ग्लोरी टू द समस्त डिवोटीज। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम चौवा स्कंध अध्याय एकोणीसवा श्लोक पंचवीस से अट्ठावीस पर्यंत। एतच्चरित्वा विधिवद्व्रतं विभो रभीप्सितार्थं लभते पुमानिह। स्त्री चैतदास्थाय लभेत सौभगं। श्रियं प्रजां जीवपतिं यशो गृहम्। एतच्चरित्वा विधिवद्व्रतं विभो रभीप्सितार्थं लभते पुमानिह। स्त्री चैतदास्थाय लभेत सौभगम्। श्रियं प्रजां जीवपतिं यशो गृहम्। एतत् हे चरित्वा आचरण करून विधिवत शास्त्रोक्त विधिनुसार व्रतम व्रत विभो भगवंताकडून अभिप्सित इच्छित अर्थम वस्तु लभते प्राप्त होतात उमान मनुषाला इह या जीवनात। स्त्री स्त्री च आणि एतत् हे अस्थाय आचरणात आणून लभेत प्राप्त करू शकते सौभगम सौभाग्य श्रियम ऐश्वर्य प्रजाम प्रजा संतति जीवपतिम दीर्घायुषी पति यशः यश गृहं घर।
भाषांतरणी तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की। मनुष्याने जर शास्त्र शुद्ध रीतीने या व्रताचे आचरण केले तर या आयुष्यात सुद्धा त्याला भगवंताकडून सर्व इच्छित वरदाने प्राप्त होऊ शकतात। जी पत्नी हे अनुष्ठान करते तिला सौभाग्य ऐश्वर्य पुत्र दीर्घायुषी पती यश आणि चांगले घर इत्यादी लाभ निश्चितच प्राप्त होतात। तात्पर्य बंगालमध्ये आज देखील जर एखादी स्त्री प्रदीर्घ काळ आपल्या पती समेत राहिली तर तिला अतिशय भाग्यवान समजले जाते। बंगालची संस्कृती म्हणा किंवा प्रथा, अर्थात हे इतर राज्यालाही लागू होत आहे। साधारणपणे स्त्रीला चांगला पती चांगली संतती चांगले घर समृद्धी ऐश्वर्य इत्यादी गोष्टींची अपेक्षा असते, असते का? प्रभुपादांना कसं माहिती झालं? प्रभुपादी होते, एके वेळी गृहस्थ होते प्रभुपाद। भक्तांना ब्राह्मणांना या सर्व गोष्टी माहिती असतात, ज्ञान असतं त्यांना, ते ग्रस्थ नसले तरी सुद्धा। या श्लोकात सांगितल्याप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवंताकडून स्त्रीला आणि पुरुषाला देखील या सर्व इच्छित गोष्टींची प्राप्ती होऊ शकते। म्हणून अशा प्रकारचे व्रत पालन करून पुरुष आणि स्त्री कृष्ण भावनेत राहू शकतात आणि या भौतिक जगातही आनंदाने नांदू शकतात। ते कृष्ण भावना भावित असल्यामुळे त्यांना पुढे वैकुंठ लोकाचीही प्राप्ती होऊ शकते। पुढचे श्लोक अलग भाग घी जाय। कन्या च विंदेत समग्र लक्षण पतिम त्वरी त्वीरा हतकिल्बिषां गतिं मृतप्रजां जीवसुता धनेश्वरी सुदुर्भगा सुभगा रूपसमग्र्यं विन्देद्विरूपा विरुजा विमुच्यते य आमया विन्द्रिय कल्यदेहम् एतत् पठन् अभ्युदये च कर्म न्यनन्त तृप्तिं पितृदेवतानां तुष्टः प्रयच्छन्ति समस्तकामान् होमावसाने हुत् भुक् श्रीहरिश्च राजन महन मरुताम जन्म पुण्यम दीतेर व्रतम चाभिहितम महत्ते। भाषांतर या शेवटच्या या अध्यायाच्या शेवटच्या तीन श्लोकांचं भाषांतर। जर एका कुमारिकेने हे व्रत पालन केले तर तिला चांगला पती मिळेल. एखाद्या अवीरा स्त्रीने म्हणजे पती तथा पुत्र नसलेल्या म्हणजे अवीरा स्त्रीने हे अनुष्ठान केले तर तिला आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होईल. जिचे पुत्र अल्पवयात मरण पावले आहेत अशा स्त्रीने हे व्रत केले तर तिला दीर्घायुषी पुत्राचा लाभ होईल आणि ती धनवान होईल. एका दुर्दैवी स्त्रीने हे व्रत केले तर तिचे भाग्य उजळेल. एखाद्या कुरूप स्त्रीने हे व्रत केले तर ती सौंदर्यवती होईल. मांशाकल्प धरू सर्व इच्छा पूर्ण करणारे हे व्रत. पुंसवान व्रत. जर एखाद्याने या व्रताचे पालन करून रोगी पुरुष रोगमुक्त होईल आणि त्याला कार्य करण्यासाठी निरोगी शरीर प्राप्त होईल. जर एखाद्याने ही कथा आपल्या पितरांचे श्राद्ध करते वेळी आणि देवतांना आहुती देते वेळी उच्चारली तर त्या देवता तथा पितृगण त्यांच्यावर प्रसन्न होतील आणि त्याची सर्व मनोरथे पूर्ण करतील. हे अनुष्ठान करून झाल्यावर भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी माता लक्ष्मी देवी त्या व्यक्तीवर अत्यंत प्रसन्न होत असतात. हे परीक्षित राजा, दीतीने या व्रताचे पालन कसे केले आणि तिला मरुद्गणांच्या रूपात चांगले पुत्र आणि आनंदी जीवन कसे प्राप्त झाले याचे मी सविस्तर वर्णन केलेले आहे. मी शक्य तितक्या विस्तारित रूपात ही कथा वर्णन करून सांगितली आहे. अशा रीतीने भगवंत श्रीमद्भागवताच्या 6व्या स्कंदातील पुंसवन व्रताचे अनुष्ठान नामक 19व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. आणि यानंतर मग हरी हरी जयत पुरुषं परम. अकाम सर्व काम बड़े का मोक्ष काम उदारधि तीव्रेन भक्ति योगेन यजेत पुरुषं परम. असा एक सिद्धांत आहेच. या पुंसवन व्रताचं अनुष्ठान संपन्न करून दीतीनं भगवंताला प्रसन्न केलं. अवश्यं वेदितुमिच्छामि येन विष्णुं प्रसीदति. आणि या कारण या व्रताचे पालन करून भगवान विष्णूंना प्रसन्न करता येते हे मी जाणले. असं कोण म्हणाले? राजा परीक्षित म्हणाले. किंवा या व्रताचं आणि त्याचं प्रत्येक व्रत जे आपण प्रत्येक व्रताचं आपण पालन करतो त्या व्रताचं पालन करण्याचा उद्देश भगवंताला प्रसन्न करणं हाच आहे. अन्यत्र लोकोयं कर्मबंधनः यज्ञार्थं कर्म अन्यत्र लोकोयं कर्मबंधनः. माणसाने प्रत्येक कर्म प्रत्येक कार्य यज्ञार्थं भगवंताचं एक नाव यज्ञ असं यज्ञ पुरुष. पुरुषोत्तमाला यज्ञ पुरुष असंही म्हणतात. पुरुष उत्तम यज्ञ पुरुष. त्या माणसानं माणसं म्हणजे त्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघांचा समावेश आहे. त्या सर्व माणसांनी त्या सर्व नर आणि नार्यांनी काय करावं? आपलं प्रत्येक कार्य यज्ञार्थं यज्ञ पुरुषाच्या प्रसन्नतेसाठी करायला हवं. असं नाही केलं तर अन्यत्र लोकोयम कर्मबंधन. आपण कर्मबंधनामध्ये फसाल, बांधले जाल. बद्ध तर आहातच या जगामध्ये, आणखी अधिक बद्ध. हलोनी दे आ कसून. ओके कसून. मग आपल्याला आपण हलूही नाही शकणार. केव्हा हल्लं तरी ते माया त्याच्या अंतर्गतच सर्व हलणं डुलणं चालणं. तेव्हा अशा बंधनामध्ये पडायचं नसेल. पडलेलं तर आहोतच. क्षीयंते चाश्य कर्माणी. आपल्या कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी यज्ञार्थात कर्म. अन्यत्र लोकोयं कर्मबंधन. तेव्हा वेगळी वेगळी व्रत आहेत. इथं एका विशेष पुंसवन नावाच्या व्रताचा उल्लेख वर्णन आत्ताच सुखदेव गोस्वामींनी पूर्ण केलं वर्णन. त्याचबरोबर हा अध्याय संपत आहे. अध्यायच नाही तर स्कंदाचं समापन इथं होत आहे. किंवा निष्कर्ष असा की म्हणे माणसानं व्रताचं पालन करून भगवंत विष्णूंना प्रसन्न करावं. एक पत्नी व्रत ही आहे, व्रत व्रत म्हणजे संकल्प, व्रत म्हणजे काही नियम, व्रत म्हणजे काही विधी विधान, यांना आपण व्रत म्हणतो किंवा म्हणू शकतो. रामाचं रामाचं राम होते एक पत्नी एक वाणी एक वचनी, ही त्यांची व्रत होती किंवा हा त्यांचा परिचय होता. ब्रह्मचार्य नावाचं एक मोठं व्रत आहे म्हणून ब्रह्मचर्याचं पालन त्याला बृहद व्रत असंही म्हणतात. बृहद व्रत अर्थात अशी काही व्रत कोण मंगळवार करतंय तर, हा कोण शनिवारचा उपवास करतंय तर, कोणी काही पिरोबा मसोबा आणि काय काय काही व्रत घेऊन बसतात लोक. ते कर्मकांड सुरू होत, कर्मकांड पण ते कर्मकांड ज्ञानकांड केवल विशेष भांड, त्यातून मुक्ती आणि भक्तीचा काही प्रश्न त्यामध्ये नसतो. त्याच्या पाठीमाग भुक्ती भोग हाच उद्देश असतो. भोग कसे आपण भोगू शकतो एवढंच नव्हे तर लोक योग करतायत, प्राणायाम आसन करतायत, योगाभ्यास करतायत, हा एक प्रकारचं व्रतच आहे, एक व्रत आहे. पण म्हणे आम्ही हा योग यासाठी करतोय जेणेकरून आमची जी स्त्री संघाची जी त्यासाठी काही आवश्यक शक्ती बळ सामर्थ्य आवश्यक आहे, ते लैंगिक क्रिया स्त्री पुरुषाचं मिलन आम्ही योग यासाठी करतो जेणेकरून आम्ही समर्थ होऊ आणि आमची लैंगिक क्रिया त्यासाठी किंवा त्याची आम्हाला भूक वाढेल, आमची सेक्स अपेटाईट इंग्लिशमध्ये म्हणतात, अपेटाईट म्हणजे भूक. कधी कधी भूक लागण्यासाठी आपण काही पदार्थ खातो, अपेटायझर म्हणतात, अपेटायझर मुख्य भोजनाच्या अगोदर काही लोक हे खातात ते खातात हे पितात, थोडी दारूही पितात, जेणेकरून काय होईल भूक वाढेल की भूकेची जी अग्नी आहे ती अधिक प्रज्वलित होईल भूक वाढण्यासाठी. तसेच आपली काम वासना वाढवण्यासाठी, काम वासना प्रबळ करण्यासाठी या उद्देशानं लोक काय करतात योग करतात. तेव्हा हे अक्युप्रेशर अक्युप्रेशरची ॲडव्हर्टिजमेंट थोडी कोणी तर देऊन गेला आम्हाला आपल्यासाठी भेट म्हणे एक पुस्तकही दिलं आणि त्यांनी काय काय आम्हाला इतर काही साधनं सामान वस्तू दिल्या जेणेकरून आम्ही अक्युप्रेशर करू. तेव्हा त्यामध्ये एक फायदा असा त्यांनी लिहिलेला होता, तुमची काम वासना प्रबळ होईल. तुम्ही अक्युप्रेशर जर इथून हे नस दाबा हे करा ते करा या प्रेशरनी काय होईल, प्रेशर येईल, काम वासनेचं प्रेशर. तेव्हा अशी काही व्रत लोक घेऊन बसतात करतात. आणि ती धर्मांतर्गत वाढतात तर खरी आहे. आम्ही योगी आहोत, आम्ही योग करतो, योगाभ्यास करतो. योग म्हणजे शास्त्रामध्ये योगाचा उल्लेख आहे, योगाचं नाव सर्वत्र आहे. योग म्हणजे म्हटलं आहे काय धर्माचं धार्मिक कृत्य दिसतंय बाबा धार्मिक. पण तुझ्या पाठीमागचा उद्देश भौतिक बंधनामध्ये फसण्याचा असतो. म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मी जे हे कृत्य करतोय, हे व्रत करतोय, या विधिविधानाचं पालन करतोय, हे अनुष्ठान भगवान प्रसन्न होतील का, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी मी हे करतोय का, भगवान प्रसन्न झाले की मग काय, पैसा वसूल म्हणजे जीवन सफल झालं, भगवान प्रसन्न झाले तर मग काय. तुझ जेलर प्रसन्न झाला ज्यानं जेलमध्ये कोणाचा टाकलेला आहे, ठेवलेला आहे बंद कोठडीमध्ये. सुप्रिटेंडंट ऑफ जेल, जेलचा सुप्रिटेंडंट, तेव्हा तो जर प्रसन्न झाला काय लाच देऊन वगैरे नाही असं काय प्रयत्न करत असतील काय जण कोणीतर आम्ही आमची लाच घ्या किंवा हे घ्या किंवा ते घ्या नाही तो असं काय राहतोय त्या तुरुंगामध्ये की तुरुंगाच्या नियमाचं पालन करतोय किंवा ज्या कारणासाठी त्याला तुरुंगामध्ये बंद केलेला आहे, त्यानं चोरी केली, टॅक्स नाही भरला, गाडी 150 किलोमीटर स्पीडनी वेगानं पळवली, तर लाल बत्ती ते न पाहताच धावत पळत चाललेला आहे तेव्हा या नियमाचं पालन केलं नाही किंवा उल्लंघन केलं म्हणूनच तर त्याला तुरुंगामध्ये ठेवलेला आहे. तेव्हा जेलर म्हणतो ना किंवा सुप्रिटेंडंट ऑफ जेल जो आहे तो केव्हा प्रसन्न होईल, ज्यावेळी त्याची सरकारच्या किंवा ज्या काही नियम आहेत त्याचं उल्लंघन करण्याची जी प्रवृत्ती आहे ती जर संपुष्टामध्ये आली, आता हा व्यक्ती कधी चोरी नाही करणार. जेलमध्ये पाहतात काय सुधारणा होते का त्याच्या वागणुकीमध्ये, की तुरुंगामध्ये भांडण तंटे करतोय, तुरुंगामध्ये मारामाऱ्या, बाहेर तर मारामाऱ्या करत होतातच, म्हणून तर हातकडी आणि बेडी लावून त्याला तुरुंगामध्येही भांडणं काढतो. मग जेलर प्रसन्न होईल का? मग त्याला त्याची 3 महिन्याची काही असेल, 3 महिन्यासाठी ठेवलेला होता 3 वर्षात, 3 महिन्यामध्ये मुक्त होणार नाही सदा, तू 3 वर्ष राहा. तू 3 वर्ष राहणार होता, तू 30 वर्ष राहा, किंवा तुला जन्म काय म्हणतात जन्म ठेव, ते मुदत वाढवू शकतात. तेव्हा तसंच, तेव्हा जर सुधारणा झाली तो व्यक्ती जर नीती नियमाचं आणि काय जे काय नियम आहेत, तर टॅक्स भरशील का बाबा इथून पुढे? टॅक्स भरेल, हे करणार नाहीस ना, बलात्कार वगैरे हे नाही करणार, ते नाही करणार. मग तो सुप्रिटेंडंट जो जेलचा आहे तो त्या कायद्याला तुरुंगातून मुक्त करतो. आता मुक्त होतो, त्याला मोकळा सोडतात, मुक्त झाला. तेव्हा तसंच हे ब्रह्मांडच एक मोठा तुरुंग आहे. दुर्गा देवी सुप्रिटेंडंट ऑफ जेल भगवंताच्या वतीनं, तसे भगवंत म्हणाले गीतेमध्ये, मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचर. मयाध्यक्षेन प्रकृती, मी या प्रकृतीचा कोण आहे? अध्यक्ष आहे. या जगातल्या ब्रह्मांडातल्या चर अचर त्यांच्या सर्व हालचाली माझ्या अध्यक्षतेनुसार होतात. त्या भगवंताच्या वतीनं वेगळ्या वेगळ्या देवतांना वेगळ्या वेगळ्या सेवा दिलेल्या आहेत. त्यामध्ये यमराजी आहेत, सुप्रिटेंडंट ऑफ डेथ म्हणतात त्यांना, ते मृत्यूचे सुप्रिटेंडंट आहेत. किंवा दुर्गाई आहे, भुवनानी यश विभर्ती दुर्गा, छायेव यश, छायेव यश भुवनानी विभर्ती दुर्गा. त्या दुर्गा भगवंताची छाया आहे, दुर्गा भगवंताची माया आहे, दुर्गा भगवंताची छाया आहे. मूळ भगवंत त्यांचं जे काही रूप आहे त्याची छाया, परछाया. त्या भगवंताच्या वतीनं ती सुप्रिटेंडंट आहे. दुर्ग म्हणजे कठीण, अवघड. दूर दुःख आहे किंवा दुष्ट आहे किंवा दुष्कर, दुर्योधन, दुःशासन, असे जे व्यक्ती किंवा त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं चरित्र जे चांगलं नाही, काहीतरी वाईट किंवा कठीण किंवा अवघड किंवा उलट किंवा त्याला दूर. तर इथं हा शब्द कोणता आहे? दुर्ग. ग म्हणजे जाणं, ग म्हणजे जाणं, आणि दुर्ग म्हणजे जी जाणं कठीण करते, कुठून कुठं जाणं, या ब्रह्मांडातून भगवंताच्या धामामध्ये जाणं किंवा या ब्रह्मांडातून बाहेर जाणं जिच्यामुळं अवघड होतं, दुर्गा म्हणून तिला काय म्हणतात, दुर्गा, दुर्गा स्त्री आहे म्हणून दुर्गा झालं. दुर्ग किल्ले असतात ना, हा दुर्ग तो दुर्ग, किल्ल्यामधून आतला व्यक्ती बाहेर, बाहेरचा आत, कठीण असतात. दुर्ग किल्ल्यातून बाहेर येणं जाणं, हा हे ब्रह्मांड ही एक तसा किल्ला आहे समजा, किंवा हे ब्रह्मांड आहे एक तुरुंग आहे, आणि तसं वर्णनही आहे, तसं सात भिंती आहेत या ब्रह्मांडाच्या. तेव्हा जसं तो तुरुंगातला जो सुप्रिटेंडंट तो कैद्याला मुक्त तेव्हा करेल ज्यावेळी तो पाहिल की तो त्या कैद्यामध्ये, कैद्याच्या चरित्रामध्ये, कैद्याच्या व्यवहारामध्ये, वागणुकीमध्ये अंतर आलेला आहे, थोडा बदललेला आहे, तर दुर्जन नाही थोडा सज्जन झाला. आणि तसा प्रयत्नही करतात तुरुंगामध्ये, म्हणून कधी कधी आपण हरे कृष्ण भक्तही जातो तुरुंगामध्ये, हातकडी वेडी घालून नाही. काही वर्षापूर्वी सांगलीच्या तुरुंगामध्ये आम्ही गेलो, चंद्रमौळी महाराजही होते आमच्या बरोबर त्या तुरुंगामध्ये, सर्व कैद्याने एकत्र करून मग त्यांना गीतेचं प्रवचन चांगले व्हा बाबानो, सुधरा, हे करा ते करा. आणि सुधरण्यासाठी काय, हरे कृष्ण 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 हरे 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 राम. आणि ते नाचले बागडले सर्व कैदी आमच्या बरोबर, आणि इस्कॉनची एक मिनिस्ट्री आहे, प्रिझन मिनिस्ट्री, बऱ्याच मिनिस्ट्री किंवा मंत्रालय आहेत, त्यामध्ये एक मिनिस्ट्री कोणती, प्रिझन मिनिस्ट्री, ते तुरुंगामध्ये जातात. आणि तुरुंगामध्ये राहणारे कैदी त्यांच्याशी संपर्क ठेवते मिनिस्ट्री, किंवा तुरुंगाला भेट देतात आमचे मिनिस्टर्स आणि दुसरे जे पदाधिकारी आहेत ठिकठिकाणी. ते तुरुंगामध्ये राहणारे ते कैदी 9 वर्षाची जन्म 9 वर्ष राहणार होते, पण हरे कृष्णाच्या संपर्कामध्ये आले, हरे कृष्णाचे उपदेश ऐकून ऐकून ते मग 3 महिन्यामध्ये त्यांची मुक्ती झाली. एवढे काय सरळ झाले ते, वाकडे तिकडे होते किंवा जसे होते ते क्रूर होते, थोडे आता शूर झाले, सद्गुणी झाले. अर्थात किंवा हरे कृष्ण मॅरेथॉन नंतरही स्पॉन्सर झालेल्या भगवद्गीता, बऱ्याचशा जेलमध्ये जाऊन हरे कृष्ण भक्त कैद्यांना भगवद्गीता देतात. आणि ते जप करू लागतात तुरुंगामध्येच, आणि लवकर मुक्त होतात. आणि मुक्त झाल्यानंतर मग हरे कृष्ण मंदिरामध्ये पोहोचतात, आणि मग आपापल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये हरे कृष्णाचा प्रचार करणारे बरेचसे कैदी, जी बरीच उदाहरणं आहेत सर्व जगभर, किंवा सरकारही आपल्या परीनं प्रयत्न करते त्यांना सुधारण्याचा, जेणेकरून ते नॉर्मल नागरिक बनतील, आदर्श नागरिक बनतील. या सरकारच्या किंवा संविधान जे आहे कॉन्स्टिट्यूशन, त्या नियमाचं पालन करण्यास तयार असणारे असे नागरिक. तेव्हा तसंच हा जो मोठा तुरुंग आहे, आपण वाटतोय आपण मुक्त आहोत, पण अरे तुरुंग म्हणजे हातकडी बेडी असते, कुठे दाखवा आहे कुठं आहे का हातकडी, नाही माझं घड्याळ आहे, त्या गळ्यामध्ये काय आहे डोरलं काय आणि काय आहे. पण हातकडी बेडी नाही. तुम्ही काय म्हणता आम्हाला की आम्ही तुरुंगामध्ये आहोत किंवा हे जग तुरुंग आहे, हातकडी बेडी कुठं आहे? तुरुंगामध्ये ॲडमिट केल्या तिथे एक त्यांचा युनिफॉर्म असतो, कायद्याचा युनिफॉर्म असतो. आमची तर सूट बूट आहे, कुठं आहे तो युनिफॉर्म? तेव्हा त्या हातकड्या त्या बेड्या आहेत प्रकृत हे क्रियमानाने गुणैकर्माणि सर्वशः. तीन प्रकारच्या दोऱ्या हातकड्या बेड्या आहेत, सत्वगुण रजगुण तमगुण, याच्या बेड्या आहेत, यांनी बांधलेला आहे आपणाला. दैवी एषा ही गुणमयी मम माया दुरत्यया. भगवान म्हणतात दैवी एषा ही गुणमयी, माया कशी आहे? त्रिगुणमयी माया आहे, मायेचं बंधन किंवा मायेची हातकडी बेडी, तीन नाव आहे, तीन प्रकारचे दोऱ्या आहेत. त्रिगुणमयी माया, गुणमयी माया, गुणमयी जे सत्वगुणमयी रजगुणमयी आणि तमगुणमयी माया, तो यांनी बांधलेला आहे, त्याच्या हातकड्या बेड्या आहेत. भगवंत म्हणतात मामयी वै प्रपद्यन्ते मायामेताम तरंतिते. तुम्ही माझी शरण घेऊन तर पहा, माझे जे नियम आहेत भक्तासाठी, वैकुंठामधल्या गोलोकामधल्या अयोध्यामधल्या भक्तांसाठी जे नियम आहेत, ज्या नियमासाठी पालन करतायत, त्या सर्व नियमांना मिळून धर्माचं नाव आहे. त्या धर्माचं पालन करणारे ते धार्मिक कृष्ण भावना भावित जीवात्मय मुक्त भक्त आत्मय नागरिक, वैकुंठामध्ये नागरिक, या गोकुळ आणि गोलोकामध्ये नागरिक, ज्या नियमाचं पालन करतात
जायचं तिथं ना, तेव्हा त्या नियमाचं पालन तुम्ही इथं जर करून दाखवलं, हे नाही का अगोदर मला सोडा तुरुंगातून, नाही नाही तू तुरुंगामध्येच त्या नियमाचं पालन करून दाखव. तुझी परीक्षा होईल आणि मग तुला इतर नागरिकांच्या बरोबर तू राहू शकतोस, स्वतंत्र नागरिक. तसंच या तुरुंगातून, या ब्रह्मांडातून जो एक कैदखाना आहे, एक किल्ला आहे किंवा कैदखाना आहे, इथून मुक्त करायचं, मग जायचं कुठे? स्वतंत्र व्हायचं, मुक्त व्हायचं, भक्त मुक्त होऊन कुठं राहायचं? वैकुंठामध्ये, गोलोकामध्ये राहायचं, ते लक्ष आहे. किंवा तिथले नागरिक जसे राहतात, ज्या नीती नियमाचं पालन करतात, ते धार्मिक आहेत, ते काय करतात? मन मनाभव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, असं करतात ते. भगवंताच्या धामामधले जे भक्त आहेत, सर्वच्या सर्व नागरिक भक्त, 100% पॉप्युलेशन लोकसंख्या जी भगवंताच्या धामामधली, वैकुंठामधली, गोलोकामधली, ते सर्व काय करतात? मनमना भगवंताचं स्मरण करतात. काय करतात? भगवंताचं स्मरण. मनमना भव मद भक्त, ते सर्व भक्त मंडळी आहेत. मद्याजी माझी आराधना करतात ते, आणि मला करतात ते नमस्कार. किंवा असं जर तुम्ही करून दाखवलं इथेच, तर काय होईल? भगवंत म्हणाले, माम एव एष्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. मग हे तू माणसा, मग हे तू भक्ता, काय होईल? माम एव एष्यसी, मी जिथे राहतोय आणि इतर मुक्त शुद्ध आत्मे जिथे राहतात, त्या ठिकाणी तूही पोचशील, किंवा मी तुला पोचण्याची व्यवस्था करेन, विमान पाठवेन तुझ्यासाठी, हेलिकॉप्टर. जास्त लोक असतील तर एवढी सर्व कथा ऐकली, हेलिकॉप्टरमध्ये बसणार नाही तर मोठी जम्बो जेट्सही आहेत आपल्याकडं, ती सर्व पाठवू आणि विमानात बसवून तुम्हाला आपल्या मायदेशी त्या मुक्त जगामध्ये तुम्हाला पोहोचू, असं कृष्ण म्हणाले. माम एव यशसी, आणि पुढे काय म्हणा? सत्यम, ही गोष खरी आहे, सत्यम ते, आणि काय म्हणाले? प्रिया नाही, प्रतिजाने, मी प्रतिज्ञापूर्वक माझंही व्रत, माझाही संकल्प, तुमचाही संकल्प आहे, तुम्ही व्रताचं पालन करताय, नियमाचं पालन करताय, ब्रह्मचारी व्रत, हे व्रत, ते व्रत, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी ते व्रत किंवा ते कार्य. यजेत पुरुषं परम, तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. तुम्ही जर त्या पुरुषोत्तमाची भक्ती केली, कशी? तीव्रेन, तीव्रता त्यामध्ये, गांभीर्य त्यामध्ये, उत्साह त्यामध्ये, धैर्य पूर्वक, निश्चयपूर्वक तुम्ही जर भक्ती केली तर, म्हणजे तुमचा हा संकल्प तुमचं हे व्रत, माझी भक्ती, माझी सेवा, माझ्या चरणी शरण,
मानस देह गेह जो किचु मोर अर्पिलु तू आपदे नंद किशोर.
हा संकल्प थोड्या गृहस्थांच्या गोष्टी इथं चालू होत्याच.
माझं मन ही म्हणे, माझं मन, मानस देह, माझं शरीर,
किंवा जगातली जी शरीर आहेत, एक तर हे जे तीन गुण आहेत, सत्वगुण, तमगुण, रजगुण, हे बंधनाची कारण आहेत. या हातकड्या बेड्या आहेत. भगवद्गीतेच्या त्या प्रवचनामध्ये भगवंताकडे जास्त काही वेळ नव्हता बरं का, त्या युद्धभूमीमध्ये त्या अर्ध्या पाऊन तासामध्ये जे काही बोलायचं होतं ते बोलले भगवान. महत्त्वाच्या गोष्टी, तेव्हा त्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये या तीन गुणाच्या गोष्टी बऱ्याच वेळा भगवंतांनी परत परत उल्लेख केलेला आहे. एक संपूर्ण अध्यायच भगवंतांनी या तीन गुणाविषयी सांगितला. परत 18व्या अध्यायामध्ये असं 3-4 अध्यायामध्ये भगवंतांनी या तीन गुणाच्या गोष्टी केलेल्या. तीन गुण किंवा त्रिगुणमयी माया. आपण जर बंधनात आहोत, मायेमध्ये फसलेलं आहोत, या मायेच्या हातकड्या बेड्याने आपल्याला बांधलेलं आहे, तेव्हा हे बंधन समजून घ्यायला हवं. जर धाग्या दोऱ्याच्या काही गाठी पडल्या असतील, गाठ असं ना, गाठ कधी गाठीनंतर गाठ, गाठीवरती गाठ, गाठीवरती किंवा ती गाठ सोडण्यासाठी किंवा सोडण्या अगोदर आपण काय करतो, थोडं ते पाहतो आपण. हा दोरा कुठे आत गेला, कुठून बाहेर आला, सोडायचं जर या गाठी सोडायचं तर कुठून सुरुवात करायला हवी. आपण डोळे बंद करून सोडू शकतो का, हे दे मला. नाही, फक्त डोळे उघडून आपण निहाळून पाहतो, इकडून तिकडून फिरून कशी कशी गाठ, कोणत्या कोणत्या गाठ, किती गाठी आहेत, गाठीवरती गाठ, असं करता की नाही तुम्ही. तो गाठ सोडण्या अगोदर ते समजून घ्यायला हवं. लहान धागे दोरे असे रेशमी दोरा आहे तर ते आणखी कठीण. मोठा कासरा वगैरे असेल तो सोडायला थोडं सोपं. आपण असे काही सिल्क थ्रेड्स मध्ये त्या गाठी सोडायला आणखी अवघड जातं काम. पण त्या सोडण्या अगोदर आपण त्या जाणून घेतो, कशा कशा गाठी, कसं गुंतलंय ते. हृदय ग्रंथी म्हटलं, हृदय ग्रंथी, हृदयामध्ये गाठी, नात्या गोत्याच्या गाठी, स्नेहाचे पाश, आशापाश, स्नेहाचे आशापाश, असं काही जखडलेलं, असं काही बांधलेलं आहे आपणाला बस. तेव्हा ते अगोदर समजून घ्यायला हवं म्हणून भगवंतांनी परत परत या तीन गुणाचा उल्लेख केलेला आहे. त्रिगुणमयी माया. तेव्हा हे तीन गुण आहेत काय हे समजून घ्यायला हवं आपण. या तिन्ही गुणाचा परिचय भगवंतांनी दिला. सत्वगुण याचं नाव, याचं नाव रजगुण, याचं नाव तमगुण,
फक्त नावच नाही सांगितले, नाव सांगत एक परिचय झाला. सतोष सात्विक भोजन याला म्हणतात, हे राजसिक भोजन झालं, हे तामसिक भोजन झालं, असं हे जे तीन गुणमयी त्रिगुणमयी माया सर्वत्र पसरलेली आहे. दान धर्माचे प्रकार म्हणे श्रद्धा ही तीन प्रकारची श्रद्धा, ही सात्विक श्रद्धा, ही तामसिक, ही राजसिक श्रद्धा. अर्थात या तीन गुणाच्या पलीकडे पोहोचायचं आपणाला. कुठं गावामध्ये राहणं, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहणं, वनामध्ये राहणं सत्वगुणी, सत्वगुण ही स्थळ सत्वगुणी. शहरामध्ये जिथं धावपळ असते ते राजसिक, आणि जिथे गलिच्छ वस्ती मग कुठेही गावामध्ये असू शकते, शहरामध्ये घाणेरडे सर्वत्र, ते तमगुणी. सफेद वस्त्र आहेत हे सत्वगुणी वस्त्र, मग लाल भडक, लाल भडक वस्त्र म्हणजे रजगुण झाला, आणि काळी कुट्ट कधी साफच नाही केली मग तमगुणी वस्त्र झाली. तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये या तीन गुणांचा संबंध आहे प्रत्येक गोष्टीशी. ब्राह्मण कोण? तर सत्वगुणी ब्राह्मण. शूद्र, त्याला शूद्र का म्हणायचं? तो तमगुणी आहे म्हणून, तमगुणी आहे म्हणून त्याला शूद्र म्हणायचं. आणि तमगुण म्हणजे फार मोठं बंधन आहे. तीन दोऱ्याने बांधलेला व्यक्ती, तीन हातकड्या बेड्या, तमगुणी. रजगुणी म्हणजे दोन दोन दोऱ्याने बांधला. आणि सत्वगुणी म्हणजे एका दोरीनं बांधलेला. कधी कधी काही जनावरांना तिथे दोरी, इकडे एक दोरी, इकडे एक दोरी, मग गळ्यातून पायापर्यंत आणखी एक लोडणा आणि तो बांधतात. तो एक दोरी असेल तर ते जनावरं थोडं तोडू शकतात, थोडं कमी कमी ताकद लावून. दोन दोरीनं बांधला असेल तर मग त्या दोऱ्या तोडणं अवघड आहे. तीन दोरीनं बांधा आणखीच अवघड आहे. तमगुणी म्हणजे फार बंधनामध्ये, मोठ्या बंधनामध्ये बद्ध, अतिबद्ध. म्हणून अगोदर सांगितलेलं कमीत कमी सत्वगुणी तर व्हा, सत्वगुणापर्यंत पोहोचा म्हणजे एकच दोरी आहे. मग ती तोडून आपणाला सत्वगुणी व्हायचं नाही आपणाला. फक्त व्हेजिटेरियन नाही व्हायचं, सात्विक भोजन नाही खायचं. आपणाला काय खायचं? कृष्ण प्रसाद खायचा. ते सत्वगुणाचंही बंधन आहे. मग काही लोक सात्विक आहार त्यांचा, किंवा तीन गुणाचा. एक काळ आहेत, वेगळे वेगळे काळ युग असतात. युग सत्ययुग म्हणजे सत्वगुणाचं प्राधान्य. नंतर त्रेतायुगामध्ये रजगुण, थोडं सत्वगुण रजगुणी त्यामध्ये. नंतर द्वापारयुगामध्ये थोडासा थोडा थोडा गंध अद्यापी आहे सत्वगुणाचा. रजगुण आहे आणि तमगुणही. आणि ज्यावेळी कलियुग येतं, कलौ सत्व हरम पुंसाम, कलौ सत्व हरम पुंसाम, मग कलियुग काय करतं? सात्विकता आहे ती संपुष्टात येते, संपते. चांगुलपणा संपला. कलौ सत्व हरम पुंसाम, सत्वगुणाचा जवळ गंधही नाही आणि अधिक तर राजसिकता आणि सर्वात अधिक प्राधान्य कशाचं तमगुणाचं, त्याला म्हणतात कलियुग. आणि कलियुगामध्ये शूद्रांचं प्राधान्य, कारण ते तमगुणी असतात. तर हे चार युग आहे, त्यामध्येही असं वातावरण वेगळ्या वेगळ्या गुणाचं, हा गुण एवढा हा गुण एवढा असं मिश्रण. चातुर्वर्ण्यम मया श्रेष्ठम गुण कर्म विभागशः. भगवंत म्हणतात मी या सर्व मानव समाजाचं विभाजन मी करतो किंवा केलं जातं. कशामध्ये? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. कशावरून? त्यांच्या गुणावरून. म्हणजे किती सत्वगुण, किती रजगुण, त्यामध्ये किती तमगुण, यावरून असं विभाजन. त्यामुळे तीन गुणाचा फार प्रभाव आहे. किंवा ज्याला माया माया म्हणतो, माया म्हणजे त्रिगुणमयी माया असंही आपण समजून घ्यायला हवं. माया म्हटलं की त्रिगुणमयी माया, तीन गुणांनी बनलेली, तीन प्रकारची बंधनं, तीन प्रकारचे प्रभाव, तीन प्रकारचं हे, तीन प्रकारची भोजनं, तीन प्रकारची वस्त्र, तीन प्रकारची स्थळं, तीन प्रकारची हे ते सर्व विचारधारा, विचारसुद्धा, विचार हे सात्विक विचार, हे उच्च विचार, तमगुणी म्हणजे नीच विचार. तेव्हा आपण या जगातून, हे जे जग, या जगातले आपण नाही. जसे तुरुंगातल्या आहेत का ते? नाही, मी तुरुंगातला थोडासा, मी तासगावचा आहे, मी अरुड्याचा. तर कोणी समजत नाही, कोणी म्हणतं का मी तुरुंग, तुमचा काय पत्ता? तुरुंग. मी तुरुंगातला, तुरुंगामध्ये तात्पुरता असतं माणूस. तुरुंगाच्या कुठून तर आला, तुरुंगामध्ये त्याला ठेवला आहे आणि त्याला तुरुंगामध्ये, तुरुंगातून तो मुक्तही होऊ शकतो, कधी कधी तुरुंगामध्येच मरू शकतो. अशी असेही कैदी या तुरुंगामध्येच मरतात. तेव्हा जसं तुरुंगामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा पत्ता तुरुंग नसतो, तुरुंगामधला तो नसतो, तोही या स्वतंत्र जगातलाच एक व्यक्ती असतो. सरतेशेवटी तुरुंगातून बाहेर येणं, स्वतंत्र जगामध्ये इतर नागरिकांच्या बरोबर राहणं हे त्याच्या जीवनाचं लक्ष असतं. तसंच या जगामध्ये राहणारे बद्ध जीव, आपण इथले नाही, हा आपला देश नाही, हे आपलं गाव नाही, आपण तर भगवंताच्या गावचे. आपलं गाव कोणतं? आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा. तुकाराम कुठे गेले? तुका जातो वैकुंठाला. तुकाराम वैकुंठाला गेले. वैकुंठ ते फक्त तुकारामाचंच गाव होतं का? आणि कोणाचं गाव आहे का वैकुंठ की फक्त तुकारामाचंच? सर्वांचंच गाव, सर्वांचंच गाव वैकुंठ आहे किंवा गोलोक आहे. त्यामध्ये वेगळे वेगळे फार मोठं जग आहे, ते वेगळी वेगळी नावं गावं अशी आहेत, ठिकाणं आहेत. तेव्हा आपण इथले नाही, आपण भगवंताच्या आहोत, भगवंतमग भगवंताच्या गावचे आहोत, भगवंताच्या देशातले आहोत. आणि परत जायचं बरं का? प्रभुपादी
प्रभुपादांनी या गोष्टीवर फार प्रकाश टाकला. जाऊ देवाची या गावा किंवा गोईंग बॅक टू होम, बॅक टू गॉड हेड. त्यांनी इस्कॉनची मासिक पत्रिकाच सुरू करून त्याला नावच दिलं बॅक टू गॉड हेड. जाऊ देवाच्या गावा, चला चला चलो दिल्ली. आपले नेते कुठं कुठंपर्यंत पोहोचवतात आपणाला? तुम्ही गल्लीमध्ये आहात का? दिल्लीला झाला. गल्ली से दिल्ली. पण प्रभुपादाचे एक असे नेते होते आणि गल्लीच्या दिल्लीच्या की पलीकडं जे सर्वोच्च ठिकाण आपलं गाव आपल्या मायदेशी, चला परत फिरूया, जाऊया, जाऊ देवाच्या गावा. मग तिथे जाऊन आपण विसावा वगैरे घेऊ शकतो असं तुकाराम महाराज म्हणाले. तर तिथले नागरिक, वैकुंठामधले नागरिक जसं राहतात तसं आपण इथं राहायला सुरुवात केली. तर मग भगवान प्रसन्न होतील, दुर्गाई प्रसन्न होईल आणि मग तुम्हाला भेटेल, विजा भेटेल, तिकीट तर जायची व्यवस्था आणि विजा पाहिजे ना. विजा विजा समजतं का? परदेशामध्ये जाण्यासाठी त्या देशाची परवानगी लागते. अमेरिकेची परवानगी असेल, फ्रान्सची परवानगी असेल, लंडन इंग्लंडची, तर मग आपण तिथं जाऊ शकता. तर जाण्या अगोदर व्हिसा व्हिसा आवश्यक असतो. विमानातून तुम्ही उतरला पण चेक करतात व्हिसा आहे की नाहीतर परत पाठवतात, जा व्हिसा नाही तुझा. तर एम्बेसीमध्ये तो व्हिसा भेटतो. त्या त्या देशाचे एम्बेसीज दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, अशा काही काही ठिकाणी अमेरिकन एम्बेसी, ऑस्ट्रेलियन एम्बेसी, इंग्लंडची एम्बेसी, मग तिथे जाऊन आपण व्हिसा अप्लाय करतो, अर्ज देतो, परवानगी घेतो व्हिसा. जसं वैकुंठामध्ये जाण्यासाठी व्हिसा कुठे भेटतो? इस्कॉन टेम्पलमध्ये. राधा गोपाळ मंदिरामध्ये तुम्हाला व्हिसा भेटेल. व्हिसेशिवाय कोणी जाऊ शकत नाही. माझे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या मंत्राचा जप करणारे चार नियमाचं पालन करणारे आणि काय काय करणारे? फक्त नेहमी प्रसादच खाणारे, गीता भागवत ऐकणारे, गीता भागवतचा ग्रंथाचा वितरणी करणारे, अशा व्यक्तींना व्हिसा भेटतो. त्या अगोदर तद्विधी प्रणिपातेन ते या परिप्रश्नेन सेवया, जे शरण येतात राधा गोपाळांची शरण, गुरुजनांची, संतांचा
साधूंचा जे संघ करतात त्यांचा सल्ला घेतात आणि त्यानुसार जे तयारी करतात. ज्या देशामध्ये जायचं त्या देशात कोणती भाषा बोलता तो कोणती तिथली भाषा शिकावी लागते. तुमची मराठी नाही चालणार. काही ठिकाणी थोडी थोडी चालते. मॉरिशसमध्ये काही देशामध्ये काही मराठी माणसं आहेत किंवा त्या देशातली भाषा जैसा देश वैसा भेष. त्या देशातली कसे कपडे वगैरे कसे घालतात वैकुंठामध्ये तर कपडे कोणी घालतच नाही. जर याला कपडा जर आपण म्हटलं शरीर हे कपडा आहे शरीर हे वस्त्र आहे वासांसि जीर्णाणि यथा विहाय. जसे तुरुंगातली वस्त्र तुरुंगामध्ये ठेवून जातो का नाही व्यक्ती मग बाहेरच्या जगातली जी वस्त्र आहेत ती वस्त्र परिधान करून मग तो बाहेर येतो. हे जे शरीर आहे 84 लाख प्रकारची शरीर आहेत वस्त्र आहेत या तुरुंगामध्ये. किती प्रकारची वस्त्र 84 लाख प्रकारची वस्त्र. ते ही सर्व वस्त्र इथंच फेकून द्यायची आणि आपला आत्मा आहे फक्त आत्मा म्हणून जायचा आत्मा. बाकी सर्व समाधीमध्ये बाकी सर्व घाटावरती विसर्जन अस्थी विसर्जनही झालं. संस्कार या वस्त्राला आग लावायची या वस्त्राला काय लावायची आग लावायची. मग आत्मा जो आहे आत्मा आत्मा माणूस आहे आत्मा व्यक्ती आहे लगेच तो दिव्य वस्त्र धारण करतो. त्याला मुगुठी त्याचा आहे कुंडल धारण करतो. पीतांबर वस्त्र भगवंतासारखी वस्त्र इथं धारण करतो. कधी कधी चतुर्भुज तुमचं इथलं शरीर दोन हाताचं होतं. तुम्ही मुक्त झाला भक्त झाला तर तुमचे चार हात ते चार हात घेऊन जायचे. वैकुंठामध्ये तिथले भक्तही तिथले आत्मेही भगवंतासारखेच दिसतात. ते माणसांनाही भक्तांनाही चार हात आहेत चतुर्भुज. फरक एवढाच की भगवंताच्या गळ्यामध्ये कंठी कौस्तुभमणी. मग पाहायचं कोणाच्या ज्याच्या गळ्यामध्ये कंठी कौस्तुभमणी आहे त्याला नमस्कार करायचा. इतर भक्त आहेत ते ठीक आहेत आपल्या ठिकाणी. तेव्हा इथल्या वस्त्राची काही आवश्यकता नाही. इथलं काही घेऊन जायचं नाही बरोबर. इथली सर्व व्यवस्था आहे इथलं आपलं रूपही आहे वस्त्रही आहे मुगुटा आहे सर्व काय आहे. तेव्हा तयारी करा तयारीला लागा. इथंच बरं आहे. कर मार कर.
एक माणूस म्हटलं तुमचं नाव काय, तर म्हटलं माझं नाव करमरकर. करायचं मरायचं, परत जन्माला येऊन परत करायचं आणि मग मरायचं. करमरकर, करमरकर, करमरकर. एक दुसरं एक जीवन आहे, दुसरं एक जग आहे, आत्ताही आहे. आत्ता या क्षणी आपण जसं इथं बोलतो याच वेळी सर्व काय आहे वरती. ते सर्व सांगण्यासाठीच, दाखवण्यासाठी भगवंत येतात. ही वरचेवर स्वतः भगवंत येतात. संभवामी युगे युगे सर्व माहिती देतात. आपण कसे आहोत हे दाखवतात. भगवान घ्या माझं दर्शन, मी असा दिसतो म्हणे ते, तुम्ही माझे आहात. सर्व लीला खेळतात वृंदावनामध्ये, द्वारकेमध्ये. तिथून पंढरपूरला येतात भगवान. तिथे उभे आहेत करकटावरी ठेवून या. वैकुंठ आहे की नाही असं पुरावा. देहूला जे विमान आलं, देहूला विमान आलं सुमारे 400 वर्षापूर्वी, सुमारे 400 वर्षापूर्वी. कुठून आलं ते? त्यावेळी एकही विमानाचा पत्ता नव्हता. पुण्याला तर विमानतळ झालं आहे, पण ही सर्व विमानतळ 100 वर्षापेक्षा जुनं एकही विमानतळ नाही. सुमारे 100 वर्षापूर्वी एकही विमान आकाशामध्ये फक्त पक्षी होते उड्डाण करणारे. आता माणसानं विमानं बनवली, मोठे पक्षी. 400 वर्षापूर्वी विमान आलं. कुठून आलं? वैकुंठातून आलं. तुकारामाला बसवलं विमानामध्ये आणि ते गेलं. ते गेलंच, परत नाही आलं. ते देहूच्या लोकांना वाटलं असेल तुकाराम महाराज. एकतर ते म्हटले कुठे चाललाय? आम्ही जातो म्हणे. आम्ही जातो आमच्या गावा. तुकोबा, तुमचं गाव तर इथं जवळ आहे. विमानाची काय आवश्यकता आहे? विमान पाहिजे काय? चालत जाऊ की आपण 2 मिनिटात. तुकारामाच्या मनामध्ये दुसरं गाव, या जगाच्या पलीकडचं गाव, भगवंताचं गाव. ठीक आहे, जाता तर तुकाराम महाराज बसले. विमानानं उडान भरलं. ते गावकरी कीर्तन करणारे तुकाराम महाराजच्या बरोबर कीर्तन चालू होतं. 1-2 दिवस 2 रात्र कीर्तनच कीर्तन, रात्रंदिवस कीर्तन. ते भगवंताला आवाहन करत होते, भगवंता माझा स्वीकार कर, भगवंता मला प्राप्त हो, भगवंता भगवंता. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. त्या भगवंताला वैकुंठामध्येच समजलं तुकारामाच्या मनामध्ये काय काय विचार घोळतायत, काय इच्छा आहे. त्याला परत यायचं माझ्या गावी, माझ्या धामी. मग ते कीर्तन करणारे 1-2 दिवस 2 रात्र कीर्तन करत होते तुकाराम महाराजांच्या बरोबर इंद्रायणीच्या काठावरती. ते सर्व कीर्तन करणारे टाळकरी माळकरी किंवा जे काही पखवा सर्व वाजवणारे तिथं थांबले, तासन तास थांबले. नाही वाटलं की ते हिंडून फिरून सरते शेवटी इकडे यावंच लागणार ना, येतील ना, परतच येतील. किंवा कधी कदाचित विमान त्यांचं गावामध्ये उतरेल, आम्ही जातो आमच्या गावा. पण तसं काय झालं नाही. एक दोन तासच काय, 10-20 तास होऊन गेले, एक दोन दिवस झाले, तुकाराम महाराजांचा काय पत्ता नाही. त्या तुकाराम महाराजांचं विमान कधीच पोहोचलेलं होतं वैकुंठामध्ये. तेव्हा अद्याप ते गावकरी आणि टाळकरी तिथंच उभे होते. त्यांना वाटलं कदाचित येतील परत येतील. ते तुकाराम महाराजांची समाधी वगैरे आहे का? ज्ञानेश्वराची आहे, एकनाथाची पैठणमध्ये, आणि समाधी असतात सर्व ठिकाणी. तुकाराम महाराजांची समाधी आहे का? समाधी नाही. सदेह परत फिरले. हरी हरी. राधा गोपाळ की, श्री प्रभुपाद की, और प्रेमानंदे हरी.